नमस्कार, मी जावाडे प्रणिता शिंजी खुर्द या गावातून बोलत आहे. माझा एक प्रश्न आहे, बालकांनी पंचसूत्राचा वापर कसा करावा?